विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावं असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुण्यातील माण हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामांचा आढावा देखील अजित पवार यांनी आज मंत्रालयात घेतला. हिंजवडी शिवाजीनगर मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामाला गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामाला पोलिसांनी 24 तास परवानगी द्यावी, या मार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुमजली उड्डाणपुलाच्या खालचे रस्ते व्यवस्थित ठेवावेत असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जुन्नरमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करणं तसंच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 1,486 कोटी रुपयांच्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग प्रकल्पालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आणि भारतरत्न अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबवली जाते. या योजनेत 10वी 12वी उत्तीर्ण होणाऱ्या अंध, दिव्यांग, कर्णबधीर आणि मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी 65% गुणांची अट करण्यात आली होती. ही गुणांची अट अंध मुलांसाठी रद्द करण्यात येणार आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक अंध मुलाला आता ही शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे. अपंग, कर्ण आणि मुकबधीर विद्यार्थ्यांना यापुढे 55% गुणांची अट असेल. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागानं याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यू सारख्या कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत शहरात झिका विषाणूचे 100, डेंग्यूचे 251 आणि चिकुनगुनियाचे 225 रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागानं संशयित रुग्णांची तपासणी आणि आजारांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण याकडे बारकाईनं लक्ष दिलं आहे. तरीही वातावरणातील बदलांमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे असं पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी सांगितलं. समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना दिशा देण्याचं काम दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ गणितज्ञ प्राध्यापक डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी नुकतंच पुण्यात केलं. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 250 गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे आणि मनीषा गाडे यांना प्रदान करण्यात आला. मेंदू मृत घोषित केलेल्या 25 वर्षीय डॉक्टरांच्या नातेवाईकांनी अवयवदानाला संमती दिल्यानंतर त्यांचं यकृत, दोन्ही मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि एक कॉर्नियासह अन्य अवयव पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. मेंदू मृत घोषित केलेल्या व्यक्तींचं पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रानं केलेलं या वर्षातलं हे 50वं अवयवदान आहे असं पुणे अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक डॉ आरती गोखले यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्यापर्यंत याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर परवापासून 1,00,000 अंगणवाड्या बंद ठेवून बेमुदत संप करू असा इशारा कृती समितीचे पदाधिकारी नितीन पवार यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माहिती आणि जनसंपर्क विभागातील मुख्य लिपिक वसीम कुरेशी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. हवामान. पुणे आणि परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस पडला. आज शहरात अधूनमधून पावसाच्या सरी आल्या. उद्याही असंच हवामान असेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.